हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूष्य मे प्रसूष्य मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे ज्ञात्रं च मे सूष्य मे प्रसूष्य मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भीद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुरुवार दिनांक 3 जून 1994 अध्यात्म मंगलधाम संध्याकाळचे केंद्र तिसरा गुरुवार सत्संग केंद्रामध्ये साधक मंडळी दाटेवाटेने बसलेली आहेत। बाहेर रिमझिम असा पाऊस पडतो आहे त्यामुळे हवेत थोडासा गारवा जाणवतो आहे। केंद्रातील दिवे पटापट लागतायत ही स्वामीजी येत असण्याची सूचना। तेवढ्यात व्हील चेअरवर बसून आपले स्वामीजी येत आहेत। जणू गरुडावरी बैसूनी माझा कैवारी आला। त्यांचे मागेच लक्ष्मीप्रमाणे सात संगत करणाऱ्या सौभाग्यवती मातोश्री सरडापे हात जोडून येत आहेत। आसनस्थ झाल्यावर स्वामीजींच्या गळ्यात माईक जोडलेली कापडी पट्टी घालण्यात येत आहे। रुद्र प्रार्थनेनंतर स्वामीजी सत्संगाच्या कार्यक्रमास सुरुवात करतायत। आज तिसरा गुरुवार आपला सत्संगाचा कार्यक्रम। इथे काही प्रश्न आलेले आहेत। पहिलाच प्रश्न आहे श्री चव्हाण यांचा, योग्य आहार विहार म्हणजे काय? स्वामीजी उत्तर देत आहेत, आत्मदर्शनासाठी आपल्याला साधना करायची तर त्यासाठी आपला देह उत्तम स्थितीत असला पाहिजे. त्यासाठी देहाचीही योग्य ती उपासना करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी दररोज नियमितपणे योग्य असा निदान हलका फुलका तरी व्यायाम केला पाहिजे. ज्या दिवशी व्यायाम केला जाणार नाही त्या दिवशी अन्नच घेऊ नये. नो एक्सरसाइज नो फूड. 60व्या वर्षी सुद्धा देह तेज पुंज दिसला पाहिजे. अंगात नेहमी उत्साह पाहिजे आणि आहार भोजन हे शक्यतो घरातीलच हवे. आपली आई भगिनी अथवा पत्नी यांचे हातचेच खावे. माईदादाने बाहेर खायची वेळ आल्यास परमेश्वराजवळ क्षमा मागावी. त्यासाठी थोडी जादा साधना करावी. हा झाला शरीर पोषणासाठीचा आहार. याहीपेक्षा महत्वाचा आहार म्हणजे इंद्रियांचा आहार. योग्य आहाराद्वारे मन वृत्ती व भाव सात्विकपणे जोपासले जातात. म्हणून डोळ्याला योग्यच आहार द्यावा. पाहू नये ते टाळून डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. ऐकू नये ते टाळून तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आणि आपले मन जे इतस्तता भटकून प्रदूषित होत असते ते तसे न होण्यासाठी मना तेथे धाव घेई राहे विठोबाची पाई. अशा तऱ्हेने देह मनाचा आहार असावा आणि बुद्धी ज्यामुळे सूक्ष्म व अग्र होईल ते स्वयं ध्यान गुरु परिष्ठ मार्गाने करावे. हा झाला योग्य आहार. आता योग्य विहार म्हणजे काय ते सांगतो. आपला कामधंदा नोकरी व्यवसाय करून नंतर जो वेळ मिळतो तो घालवण्यासाठी बाहेर बागेत फिरायला जाणे किंवा सिनेमा नाटके पाहण्यासाठी खर्च करणे किंवा तासन तास पत्ते खेळणे गप्पा मारत बसणे इत्यादी सर्व अयोग्य विहारात जमा होते. कारण त्यामुळे चित्त आणखी दूषित होण्याची शक्यता असते. त्याऐवजी सात्विक वातावरणात म्हणजे ध्यान नाम जेथे करून घेतले जाते अशा केंद्रात यावे. हा योग्य विहार आहाराबरोबरच आचरणात आणावा. त्यामुळे मन व बुद्धी स्थिर होण्यास मदत होईल. कळलं ना? पुढचा प्रश्न आहे श्री आनंद गाडगीळ यांचा. ते विचारतात मुले बाळे आई वडील पैसा घरदार उत्तम नोकरी गाडी नोकर चाकर हे सर्व आहे पण समाधान नाही. स्वामीजी तुमच्याजवळ असलेल्या सर्व गोष्टी व त्यावर अवलंबून असलेली तुमची सुबत्ता कधीही जाण्याची शक्यता असते. खरं तर आपल्याला एका भगवंताचा दादा वाटला पाहिजे. समाधान कुठे आहे असं विचाराल तर जो आत्मरूप झालेला आहे अशा संत सज्जनाच्या ठिकाणी समाधान वास करून राहते. त्यासाठी नाम ध्यानादी साधना संत संगती इत्यादी आवश्यकता आहे. सत्कर्मे करून नम्रतेने वागावे कंटाळा करू नये. संसार 50-60 वर्षे अवसेने करता त्याचा कंटाळा येत नाही. त्याप्रमाणे नाम ध्यानादी साधनाचा कंटाळा येता कामा नये इत्यादी. यानंतर आपण एक अभंग ऐकूया असं म्हणून बुवा मना एक अभंग असे समोरच बसलेल्या एका सावकाला सांगतात. त्यावर बुवा अभंग म्हणतायत. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी इत्यादी नंतर भले शाबास असे म्हणून पुढचा प्रश्न वाचतात. विद्यमान व्यक्तींना संत म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथच आपले गुरु मानावेत असे आनंतराव आठवले म्हणतात. हा प्रश्न विचारला श्री जोगळेकर यांनी. थांबा मला जरा श्वास घेऊ द्या असं म्हणून श्वास घेऊन स्वामीजी उत्तर देत आहेत. माझेही मत आनंतराव आठवले जे सांगतात त्याप्रमाणेच आहे. पण प्रोव्हायडेड ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ कळले पाहिजेत ना. त्यासाठी मात्र विद्यमान संतांकडेच गेले पाहिजे. कळलं? आता शेवटचा प्रश्न घेतो. आपली वेळ संपत आलेली आहे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणे म्हणजे काय? त्यावर उत्तर देताना स्वामी म्हणतात, ज्याला जन्म मृत्यू नाही तो आत्मा तो मी हा बोध होणे म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणे होय. एवढे सांगून बोला पुंडरीक म्हणत या जय जयकारात सत्संगाचा समारोप करतात. पुढील केंद्र मंगळवार दिनांक 19 जुलै 1994 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र. तिसरा मंगळवार युवा केंद्राचा कार्यक्रम संचालन करतायत सद्भक्त श्री मकरंद कोपरकर. ते म्हणतात, आपण सर्व साधक सद्गुरु कृपांकित आहोत, साधनाही करीत आहोत, आपल्यामध्ये त्यामुळे बदलही होत आहेत. ते कशा प्रकारचे बदल होत आहेत हे आपण काही साधकाकडून ऐकूया. असे म्हणून प्रथम सद्भक्त कांचनला सद्गुरु कृपेविषयी विचारल्यावरून ती सांगते, पूर्वी ज्ञानेश्वरीचे पारायण वर्षातून एकदा होत असे, आता एक तरी ओळी अनुभवावी असे वाटते. हा स्वामी कृपा झाल्याचा फायदा. अंतर्मुख व्हावेसे वाटते, आपल्याकडून वाईट काही होत नाही ना, इकडे लक्ष असते. इत्यादीनंतर सद्भक्त वीणा ओळख तिला पाचारण केल्यावर ती सांगते, स्वामींच्याकडे आल्यामुळे आता सिनेमा बंद, ज्यादा साड्या खरेदीला ब्रेक. पूर्वी लेखन करीत नसे पण आता सद्गुरूंनी लेखनासाठी शक्ती दिली आहे. विवेक जागा केलाय तरीही काही वेळेस कोणाचा तरी मच्छर एवा वागतोच, पण लगेच स्वामींची आठवण होऊन तो नाहीसा होतो. आई 3-4 वर्षे आजारी पण तिची स्वामीवर श्रद्धा फार. वाटली डाळ स्वामींना देण्यासाठी ती तयार करून देते, तर स्वामी मलाच शाबासकी देतात. नंतर सद्भक्त तारामती खरे, देह मनाला व्यापुनी उरला, तवचरणांचा लळा आळविते विठ्ठला, हा अभंग म्हणतात. नंतर सद्भक्त श्री माधवराव साखरदांडे यांना पाचारण करताना कोपरकर म्हणतात, बुद्धिनिष्ठांचे रिप्रेझेंटेटिव्ह हे सिटी बँक ऑफिसर असले काय सांगतात ते ऐकूया. यावर माधवराव साखरदांडे बोलतायत, पूर्वी परमार्थाची माहिती नव्हती. 1983 मध्ये सौभाग्यवती वृंदाच्या आग्रहास्तव नागपूर आनंद यात्रेत सहभागी झालो. वास्तविक मला गोव्याला पिकनिकला जायचे होते पण ते कॅन्सल करून नागपूरला स्वामी समवेत गेलो. तेथे परात्पर सद्गुरु रामचंद्र भूती महाराजांच्या समाधीजवळ ध्यानाला बसलो आणि स्वामींचे 2 शब्द कानावर पडतात ट्रान्समध्ये गेलो. तो स्वामी संकल्पाने. नंतर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व आता पुण्यात सेटल झालो. यानंतर पुरंदर रंगा हरी विठ्ठला या विलासच्या भजनानंतर स्वामीजी समारोप करताना म्हणतायत, ही तरुण मंडळी तयार होते आहे याचा मला खूप खूप आनंद होत आहे. अन्न वस्त्र निवारा इत्यादीसाठीचा वेळ राखून बाकीचा वेळ परमार्थाला लावण्याचा विवेक आपण सर्वांनी वेळेवर केलेला आहे. वीणाच्या साड्या कमी झाल्या. कांचन वीणा वृंदा माधव कौतुकास्पद बद्दल चाललेले आहेत, ही भगवंताची कृपा आहे. एवढे सांगून हरिहरी म्हणत थांबले. पुढील केंद्र रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 1994 परमपूजनीय स्वामीजींचा 78वा वर्धापन दिन सोहळा स्थळ शिवशंकर सभागृह. या सभागृहाचे भूमिपूजनही स्वामीजींच्या हस्ते 1.5 वर्षापूर्वी झाले. स्वामीजींचे स्वागत करताना श्रीमान शिवमुनीजी महाराज हिंदीमधून बोलताना म्हणतात, या परमपूजनीय स्वामीसारखे तुम्हाला सद्गुरू लाभले हे तुम्हा सर्वांचे भाग्य आहे. असे म्हणत त्यांनी स्वामीजींना चार श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन शुभकामना दिल्या आणि स्वामीजींनी समोरील ज्ञानेश्वरी ग्रंथावर ओंडले होऊन नमस्कार केला. अध्याय 12 श्लोक 7 तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात हा श्लोक सांगून उत्स्फूर्तपणे बोलायला सुरुवात केली. ही गीतेची सेवा आहे, ही वास्तू पवित्र आणि ज्यांच्या समवेत हे सांगतो आहे ते शिवमुनीही पवित्र 77 वर्षे जगलो ते जगणेही ज्ञानेश्वरीमुळे पवित्र आता 78 लागले जगण्याची इच्छा आहे माझ्या स्वतःच्या पायानेही चालण्याची इच्छा आहे सर्वजण टाळ्या वाजवतात भगवंत म्हणतात मी भक्तांचा साधकांचा ज्ञानी पुरुषांचा उद्धार करतो मी माझे मला असे म्हणणाऱ्यांचा नाही जे अनन्य भावाने ध्यान करतात जसे शिवमुनीजी करतात ते भगवंताला प्रिय आहेत प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवंत आहेच म्हणून कोणीही व्यक्ती पुढे आली की तिची प्रकृती दूर सारून भगवंत पाहावा ही दृष्टी योगाने म्हणजे ध्यानाने नामाने प्राप्त होते संसार हा देहाचा आहे साक्षीभावाने त्याकडे बघावे आपले चित्त भगवंताकडे लावावे म्हणजेच आत्मानुसंधान सतत ठेवावे त्यासाठी ध्यान अत्यंत आवश्यक हे संत संगतीने उमजून येते म्हणून संत सहवास सत्संगही अत्यंत आवश्यक आहे अशा पारमार्थिक गोष्टी या वास्तूमध्ये चालतात म्हणून ही वास्तू ही परमपवित्र झाली आजच्या दिवशी आपण मोठ्या प्रेमाने ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी हार्दिक आभार मानतो एवढे बोलून बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम इत्यादी जय जयकारात स्वामीजींनी समारोप केला हरी ओम
या शिंदे काका अभंग म्हण
कृपया सगळ्यांनी शक्य तितका पुढे सरकून घ्यावं
कृपावंत थोर सद्गुरुदार कृपावंत थोर सद्गुरुदार तेने योग सार दिले मज तेने योग सार दिले मज कृपावंत थोर सद्गुरुदार कृपावंत थोर सद्गुरुदार मन पवनाची दाखुनी वाट मन पवनाची दाखुनी वाट गगनाची गाठ बांधिएली गगनाची गाठ बांधिएली कृपावंत थोर सद्गुरुदार कृपावंत थोर सद्गुरुदार तेने योग सार दिले मज तेने योग सार दिले मज शून्यानी शून्याचे बीज महाशून्य शून्यानी शून्याचे बीज महाशून्य भेटविली धन्य हरी रूप भेटविली धन्य हरी रूप कृपावंत थोर सद्गुरुदार कृपावंत थोर सद्गुरुदार स्वामी म्हणे माझा स्वामी म्हणे माझा स्वामी म्हणे माझा स्वामी म्हणे माझा स्वामी मने माधा स्वामी मने माधा स्वामी मने माधा नात संप्रदाय स्वामी मने माधा नात संप्रदाय अवगे हरिमय योग बळे अवगे हरिमय योग बळे कृपावंत थोर सद्गुरु उदार कृपावंत थोर सद्गुरु उदार तेने योग सार दिले मज तेने योग सार दिले मज कृपावंत थोर सद्गुरु उदार कृपावंत थोर सद्गुरु उदार सद्गुरु उदार
वाह खूब छान आपण गेल्या रविवारच्या प्रवचनात सांगितलेत की इंद्रिय विषयांमधून निवृत्त केली तरी मनातून मनामधून विषय निवृत्त होत नाहीत म्हणजेच मन विषयासक्त असते मनाची विविध ठिकाणी असलेली आसक्ती कशी दूर करता येईल भगवंतांव्यतिरिक्त इतर सर्व विषयांचे महत्व कमी व्हायला पाहिजे व यासाठी विवेकाची आवश्यकता असते परंतु असा विवेक प्रत्येक वेळेला टिकून ठेवणे जमत नाही बुद्धीला विषय निवृत्ती व्हायला पाहिजे हे समजते पण मन वारंवार विषयांकडे धाव घेते यासाठी साधकाने कसे प्रयत्न करावेत भगवंत म्हणतात त्याप्रमाणे मय्या सत्त मना हा पार्थ योगम युंजन मदाश्रया हे कसे जमवावे असा प्रश्न आहे सध्याची रविवारची जी प्रवचन चाललेली आहेत तर ती स्थितप्रज्ञ लक्षण जी भगवंतांनी सांगितली त्याच्यावर त्या संदर्भात प्रवचन चाललेली आहेत ते देखील भगवंतांनी सांगितलेली आत्मनिवेदन भक्ती किंवा ज्ञानेश्वरी मध्ये आलेली आत्मनिवेदन भक्ती अशा विषयाच्या अंतर्गत प्राप्त पुरुषांची लक्षणं आपण पाहणार आहोत म्हणून ही स्थितप्रज्ञांची लक्षणं या स्थितप्रज्ञांच्या लक्षणांच्या निरूपणामध्ये भगवंतांनी प्रथमच असं सांगितलं पहिलंच लक्षण असं सांगितलं की जेव्हा मनामधील सर्व काम आणि कामना मनोगत असणाऱ्या सर्व काम आणि कामना टाकतो आणि आपल्या आत्म्यामध्ये आपण रमून राहतो त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान ज्या वेळेला यदा म्हणजे मनोगत असणाऱ्या सगळ्या कामना टाकून दिल्या जातात आत्मनी एव आत्मना तुष्ट आणि आपल्या आत्म्यामध्येच आत्मनी एव आत्मना तुष्ट आपण स्वतः संतुष्ट होऊन राहतो याच्यातला आत्मनी एव म्हणून जो पहिला शब्द आहे तर तो पारमार्थिक आत्म्याच्या परिशुद्ध व्याख्येमध्ये वापरला जाणारा असा आत्मा या अर्थाने नेहमी परमार्थात वापरला जाणारा असा शब्द आहे अशा परिशुद्ध अशा स्वरूप स्थितीमध्ये स्वरूपामध्ये आत्मनी एव आत्मना तुष्ट आपण संतुष्ट होऊन राहतो म्हणजे देह मन आणि बुद्धी ही स्वरूपाच्या ठिकाणी रमून राहते तुष्ट होऊन राहते तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात अशी भगवंतांनी व्याख्या केली. यदा आणि तदा, ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की आत्मनी एव आत्मनहा, आत्म्यामध्येच आत्मनहा म्हणजे देह मन बुद्धीनी तुष्ट होऊन राहणं अशी अपेक्षा भगवंत करतात स्थितप्रज्ञा करता, स्थितप्रज्ञ होण्यासाठी म्हणून. आणि आपला अनुभव याच्या अगदीच विपरीत आहे. मनोगत असणाऱ्या सगळ्या कामना निघून जात नाहीत ही आपली अडचण आहे. त्या इतक्या खोल रुजलेल्या असतात की विनोबा असं सांगतात की माझी आजी, विनोबांची आजी खूप वयस्कर वृद्ध झाल्यावर मग त्या म्हणत असत की मी आत्ता आत्ताच्या गोष्टी विसरते, सकाळच्या आदल्या दिवसाच्या गोष्टी मी विसरते. पण विनोबा असं म्हणत की आदल्या दिवसाच्या किंवा सकाळच्या गोष्टी, थोड्या वेळापूर्वी घडलेल्या गोष्टी आजी विसरत असे हे खरं आहे, पण तिच्या तरुणपणात घडलेली एक दागिन्यांची गोष्ट मात्र ती सगळ्यांना सांगायची. सर्व काम आणि कामना मनातून दूर होणं हे फार कठीण समजलेलं आहे, प्रश्नही तसाच आहे. मन हे आपली जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांचं अदृश्य आणि न दिसणारं टोक आहे. खरं म्हणजे ते दोन्ही एकच आहेत. डोळा हे इंद्रियाचं जर बाहेरचं टोक असेल तर पाहण्याची अत्यंतिक इच्छा हे त्या इंद्रियाचं सर्वात शेवटचं अदृश्य टोक मन. खाणं प्रत्यक्षत आपण करत असलो तरी त्याच्यात हातातोंडाची गाठ पडते, दृश्य इंद्रिय ती आहेत. पण खाण्याची प्रबळ इच्छा हे जे न दिसणारं टोक आहे तर त्या टोकापाशी मन आहे. त्यामुळे इंद्रियांची इच्छा आणि मन हे एकमेकांपासून दूर करता येत नाहीत. मनोगत अशा ज्या कामना असतात, मनोगत अशा ज्या इच्छा असतात, त्यामुळेच इंद्रिय विषय सेवनाला प्रवृत्त होतात. इतकं हे जर स्पष्ट असेल तर स्थितप्रज्ञ होण्याची शक्यता संपली म्हणायची. जर मन हे इंद्रियांचं शेवटचं सूक्ष्म अदृश्य टोक असेल तर स्थितप्रज्ञ होणं शक्य कसं आहे? मनोगत कामना मग कधीच नाहीशा होणार नाहीत असा याचा अर्थ झाला. आणि भगवंत यदा म्हणजे जेव्हा, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, सर्व मनोगत असणाऱ्या कामना जेव्हा तो सोडतो याचा अर्थ तो मनालाच सोडतो. मनात असलेल्या कामना सोडता येणं जर शक्य नसेल तर मनाला सोडणं हाच त्याला उपाय आहे. सर्व पारमार्थिक साधना या मनाला सोडण्यासाठी म्हणून सांगितलेल्या आहेत. मनाची विविध ठिकाणी असणारी आसक्ती कशी दूर करता येईल? मन नाहीसं झालं त्यावेळेला आसक्ती नाहीशी होते असा आपल्याला अनुभव आहे बर का? मात्र जसं झोपेच्या वेळेला तुमचं मन नाहीसं झालं, निद्रिस्तापाशी सर्प तैशी उर्वशी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. झोपलेल्या मनुष्याच्या ठिकाणी म्हणजे जेव्हा मन कार्यरत नसतं किंवा मन शून्यात लीन झालेलं असतं, सुषुप्त प्रगाढ निद्रास्थितीमध्ये असतं, त्यावेळेला त्याला कामनांचं स्मरण नसतं. याचा अर्थ असा की बुद्धी स्थिर होण्यासाठी, कारण त्याच्यावर बुद्धीचं स्थैर्य अवलंबून सांगितलेलं आहे. इंद्रिय मन आणि बुद्धी याला आपण मी असं म्हणतो. अरे काय काका, इंद्रिय मन आणि बुद्धी हे जेव्हा आत्म्यात रमतात, शुद्ध स्वरूपामध्ये रमतात, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. असं पुढे भगवंत म्हणतात, मनोगत असणाऱ्या कामना हकलून देणं मनातून, म्हणजे मनच हकलून देणं, मनच हद्दपार करणं, मनच नाही असं होणं. कबीरांचा तो अभंग आहे ना, मन की तरंग रोकलो बस हो गया भजन. मनाचा तरंग अडवा, थांबवा, त्याला विराम द्या, बस भजन झालं. भजन म्हणजे एक रूपता, भजन म्हणजे टाळ चिपळ्या नव्हे. भजन टाळ चिपळ्या म्हणजे देखील भजन आहे, पण भज हा धातू संस्कृत मध्ये खरं म्हणजे एक रूपता सांगतो. म्हणून मनोगत असणाऱ्या कामना काढून टाकणं हे मनाला शक्य नाही, मनाच्याही पलीकडे असणाऱ्या एखाद्या गोष्टीने ते केलं तरच शक्य आहे, मनाला शक्य नाही. भगवंतांनी कितव्या तिसऱ्या अध्यायामध्ये इंद्रियाणी पराणी आहुः इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे हे परतस्तु सहा असं म्हटलेलं आहे. परमात्मा किंवा आत्मा हा बुद्धीच्याही पलीकडे असा आहे. इंद्रिय श्रेष्ठ आहेत, पर आहेत, विषयांच्या तुलनेने इंद्रिय श्रेष्ठ आहेत. इंद्रियांच्या तुलनेने इंद्रियांपेक्षा सूक्ष्म असणारं मन अधिक श्रेष्ठ आहे. मनाच्या तुलनेने बुद्धीही अधिक श्रेष्ठ आहे, कारण बुद्धी जर निग्रह करेल, खराखुरा निग्रह जर बुद्धी करेल, तर मनाचं काही चालत नाही. एखादी गोष्ट जर बुद्धीला समजली किंवा बुद्धीला पटली तर मन आवरलं जात. जसं काही काही मंडळींच्या बाबत त्यांच्या बुद्धीला समजतं त्यामुळं मनाने मन आवरलं जातं. काही मंडळींच्या बाबत असं मी म्हणतो. काल कुठून परत येत होतो तेव्हा एक व्यक्ती मला सांगत होती की लहानपणी आहाराविषयी जी कॅल्क्युलेशन्स ऐकलेली आहेत त्यामुळं ते डोक्यातूनच जात नाही. प्रत्येक पदार्थ खायला लागलं किंवा समोर आला तर याच्यात काय आहे आणि त्याच्या शरीरावर काय परिणाम होणार आहे हे समजतं. आणि असं समजल्यामुळं मी जे खायला नको ते खाऊ शकत नाही. पण त्या असं म्हणाले की आता आता मला असं की मी ते थोडस सही सोडलंय, आता मी परत ते चालू करीन असंही म्हणाले. एखादी गोष्ट तुम्ही बुद्धीतून ऐकली आणि तुम्हाला पटली तर ती तुम्ही करू शकत नाही, मन तुमचं ते करू शकत नाही ती गोष्ट. म्हणून मनापेक्षा बुद्धी ही श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. आणि परमात्मा हा बुद्धीच्याही पलीकडे, यो बुद्धे हे परत असतो सहा. त्यामुळे मन मनातून जर कामना काढून टाकायच्या असतील तर ते केवळ मनाने शक्य होत नाही. विषयांचा संयम करणं अथवा निग्रह करणं या गोष्टी देखील केवळ मनाला शक्य होत नाही, केवळ मनाचं ते काम नाही. परमार्थ करायचा असं तुम्ही मनाने ठरवलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही परमार्थ नाही करणार. परमार्थ म्हणजे काय? ध्यानाला बसायचं असं तुम्ही मनाने ठरवलं, दुसऱ्या दिवशी तुम्ही ध्यानाल, कारण मन ठरवेल त्याच्यातच द्वंद्व आहे. पण जर बुद्धीतून तुमचा निर्णय आला तर तुम्ही ध्यानाला बसालच. म्हणून मनाला दूर करणं हा त्याला एक उपाय आहे. मनाला दूर करणं, बुद्धीने निश्चय करणं हा एक उपाय आहे, तो निग्रह आणि संयम याने पार पाडला जातो. आणि बुद्धीच्याही पलीकडे असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्यातून किंवा शुद्ध जाणीवेतून जर एखादा संकल्प झाला तर काहीही शक्य आहे. तिथपर्यंत पोचता येत नाही ही अडचण आहे. म्हणून आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा याच्यासाठी साधना सांगितलेली आहे ध्यानानी. ध्यानानी इंद्रिय मन बुद्धी आपल्या शुद्ध स्वरूप आत्म्यामध्ये प्रथम रोवण, इंद्रिय मन बुद्धी निरस्त करणं आणि स्वरूपाची गोडी प्राप्त होणं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या मनाचे एक निके जे देखील या गोडीच्या ठाया सोके ते सवक्त. जर गोडी दाखवली तर मग सवक्त. म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जायचे. पुनवे हुनी जैसे शशी बिंब दिसेन दिसे हारपत अवघे नाहीसे होय तैसे भोगा आतून निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. भोगातून भोगामधून काढून चित्त माझ्यामध्ये जसं जसं प्रवेश करेन, चित्त प्रवेश करेन चैतन्य होऊन प्रवेश करत, चित्त नाहीस होत आणि चैतन्याचा अनुभव येतो. मन नाहीस होत आणि अमन मनामध्ये परमात्मा प्रकट होतो. असं जर झालं तरच खैर आहे. म्हणूनच भगवंतांनी असं म्हटलंय की इंद्रिय आवरली तरी देखील, इंद्रिय निराहार केली देखील, मनाच्या ठिकाणी आणि इंद्रियांच्या ठिकाणी काही एक रस शिल्लक राहतोच. आणि तो जेव्हा परमतत्वाची भेट होते किंवा दर्शन होतं तेव्हाच तो रस खऱ्या अर्थाने नाहीसा होतो. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जेव्हा परमपुरुष पाहिला जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने रस नाहीसा होतो. मग आपण काय करायचं? तो तर आपण कधी पाहू तेव्हा, आणि मग आत्ता काय करायचं? म्हणून त्याला उपाय काही सांगितलेले आहेत. आता तिथं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मी फक्त बोलणार नाही, नाहीतर मग तेच निरूपण, रविवारचंच निरूपण तुम्ही प्रवचन ऐकताय असं तुम्हाला वाटायला लागेल. चित्ताला विषयाची ओढ असेल, मनाला विषयाची ओढ असेल, तर मन विषयामधून काढून परमात्म्याच्या ठिकाणी राहील असा प्रयत्न करायचा, म्हणजे नामस्मरण करायचं, संतसंगतीला जायचं. जर संतसंगतीला गेलो तर तेवढ्या वेळात विषयाचं स्मरण देखील होत नाही. आपण विषयांच्या वर येतो, संसाराच्या वर येतो. एकच ते ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी भाज्या किती महाग झाल्यात, आता गॅस सिलेंडरही वाढलाय, डिझेल वाढलंय. तुम्ही बघा डिझेल, रॉकेल, पेट्रोल हे शब्द देखील कसे आहेत. आणि चित्ताची शांती, चित्ताचं समाधान, अमानित्व, अदंभित्व हे शब्द देखील कसे आहेत. चर्चेचे जे विषय आहेत तर ते विषय संतसंगतीमध्ये एकदमच बदलून जातात. संतांच्या संगतीमध्ये प्रभू चरणांविषयी ओढ निर्माण होते. संतांच्या संगतीमध्ये संसारापेक्षा वेगळे, संसारातून आणि संसाराच्या सुख दुःखातून दिलासा देणारे असे विषय आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्याला समाधान होतं. संत संगतीमध्ये सहसा विषयाचं स्मरण होतच नाही. संतसंगतीत देखील विषयाचं स्मरण करत असेल अशी व्यक्ती खरं म्हणजे नाहीच, पण जर असेल तर किती खोल विषयांमध्ये डुबलेली आहे, बुडालेली आहे. पण इतकी टोकाची उदाहरणं नकोत. संतसंगतीमध्ये विषय आठवत नाहीत. मला आठवतं स्वामीजींच्या खोलीत नुसतं गेलं तर स्वर्गच असा असावा तसं वाटायचं. किती आल्हाददायक. ते स्वतः किती उत्साही होते. त्यांचं असं दबदबीत बोलणं, त्यांचे डोळे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, आनंदासीच निघालिया भुजा, तसं आनंदालाच अवयव फुटलेले आहेत असं वाटावं. असे संसार काय, त्या खोलीच्या बाहेर विश्व नाहीच आहे असं वाटायचं. म्हणून संत संगतीमध्ये हे सर्व विसरलं जात. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, हे तिथं शक्य आहे. मी पंढरपूरला गेलो, प्रत्येक वेळेला मला असं वाटलं की याच्या बाहेर विश्वच नाहीये. सगळं विश्व हे जणू लोप पावलेलं आहे, आणि हे एवढंच सावळे सुंदर रूप मनोहर असं सर्व विश्वाचा नियंता अधिपती परमात्मा पांडुरंग पंढरीचा पाटील विठोबा प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, हे घडलं असं माझा अनुभव आहे. स्वामीजींच्या ठिकाणी घडलं असं माझा अनुभव आहे. आळंदीला हे घडलं असं माझा अनुभव आहे. नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठात नाम घेत असताना ते घडलं. ध्यान करत असताना ते घडलं. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पुढं नतमस्तक होत असताना ते घडलं असं माझा अनुभव आहे. हे निरूपणात घडतं, निरूपणाच्या वेळेला घडतं. अनेक स्वामीजींची प्रवचन ऐकत असताना इतकी एकतानता साधल्याचा अनुभव, चित्त जो निरूपणाचा विषय आहे त्या निरूपणाच्या विषयाशी एकरूप होऊन आपण जणू ब्रह्मच झालो असा भाव निर्माण होत असे. ब्रह्मरूप काया होत असे कीर्तनी असं तुकाराम महाराज म्हणतात. तर कीर्तन करताना त्यांची काया ब्रह्मरूप व्हायची, पण कीर्तन ऐकणाऱ्यांची काया देखील ब्रह्मरूप होत असणार असं मला वाटतं. ते सर्वांकरता विधान त्यांनी लिहिलं असावं असं मला वाटतं. म्हणून हे संतांच्या सहवासात घडतं, त्यांच्याकडून श्रवण करताना हे घडतं. हे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घडतं. पुढे म्हटलेलंच आहे, यासाठी विवेकाची आवश्यकता आहे. खरं आहे, विवेकाच्या वेळेला हे जमतं. वरिष्ठ असं आत्मज्ञान हे फक्त विवेकी आणि सज्जनच जाणतात असं समर्थ म्हणतात. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन ते हे जाणती. जे सज्जन आणि विवेकी आहेत ते या आत्मज्ञानाला जाणतात. विवेक फक्त करता आला पाहिजे. मी कधी कधी अनुषंगिक साधना घेत असताना चिंतनानी कसं तद्रूप व्हायचं, आत्मानात्म विवेक कसा करायचा, अशा एक दोनदा तीनदा साधना घेतलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला विवेक करायचं म्हणजे काय करायचं हे समजत नाही. पण चित्त मन बुद्धी अंतःकरण हे तसं म्हणजे कार्यावरूनच फक्त वेगळे ओळखता येतात. पण एकाच चैतन्य शक्तीची ही अंग आहेत. परत तो विषय आला. मी शंकराचार्यांना म्हटलेलं होतं की अशुद्ध तीर्ण म्हणू आपण याला, शुद्ध स्वरूप आत्म्याची ती फक्त कार्यावरून ओळखली जातील. मन आणि बुद्धी हेही एकमेकांपासून एकाच पदार्थापासून निघालेल्या गोष्टी आहेत. असं असल्यामुळं विवेकाच आजच्या वेळेला बुद्धी ज्याचा विवेक करते मन ही त्याचाच विचार करतं, चित्त ही बुद्धी ज्याचा विवेक करते त्याचंच अनुसंधान ठेवतं आणि अंतःकरण वृत्ती देखील बुद्धी ज्याचा विवेक ठेवते आहे त्याच्याशीच रमून राहतात। अशा वेळेला बुद्धी आद्र होते, शुद्ध होते। जी विवेक वस्तू आहे म्हणजे परमात्मा, चित्ताच्या मनाच्या बुद्धीच्या अंतःकरणाच्या परमात्म्याच्या भावाशी झालेल्या एकत्रीकरणामुळं या सगळ्यांचा लोप होतो, मनरहितता येते, चित्तरहितता येते, अंतःकरण निर्मळ होऊन जातं। ज्या ठिकाणी भावभावना समजतात ते अंतःकरण, विशेष करून त्या भावभावना जगताविषयी अंतःकरणात निर्माण होत असतात, त्याचं कामच संपतं आणि बुद्धी अतिशय शुद्ध होते। ही जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्याच पलीकडे ज्याला प्युअर इंटेलेक्ट असं म्हणतात, शुद्ध शुद्ध बुद्धी किंवा मूळ बेसिक इंटेलेक्ट असं म्हणतात, ते आत्म्याचं स्वरूप आहे। तर बुद्धी त्या आत्म्याच्या संबंधी विवेक करायला गेली तर बुद्धीतच आत्म्याचा प्रकाश पडतो। म्हणून उपनिषद कधी कधी बुद्धीला ते जमत नाही असं म्हणतात, तर कधी कधी दृश्यते तू अग्र या बुद्ध्या असं म्हणतात। बुद्धी अतिशय अग्र होऊन जाते, अग्रबुद्धी म्हणजे दोरा सुईच्या नोकातून ओवत असताना जर त्या दोऱ्याला दोन फाटे असतील तर जात नाही, सुई दोरा ओला जात नाही। मग असं करावं लागतं की तो दोरा पिळून त्याचं एक अग्र तयार करावं लागतं, मग ते पटकन सुईत ओलं जातं। तशी बुद्धी अग्र होते तेव्हा बुद्धीतच प्रकाश पडतो। बुद्धी ही तशी परमात्म्यापासून वेगळी नाही, बुद्धीला परमात्म्याचाच आत्म्याचाच शुद्ध जाणीवेचाच प्रकाश असल्यामुळं बुद्धी ही स्वतःच्या अहंतेला विसरते, मदबुद्धी ही गोष्ट नाहीशी होते आणि एकदम आत्माच प्रकाशित होतो। आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा असं घडतं। अशा वेळेला तो आत्म्यामध्ये अत्यंत संतुष्ट होऊन राहतो, पण त्यावेळेला त्याला देहाचं स्मरण नसतं, जगताचं स्मरण नसतं, काळाचं स्मरण नसतं आणि मन चित्त अंतःकरण या गोष्टी तिथं बोलणं म्हणजे खूप अलीकडे येण्यासारखं आहे, त्या तर गोष्टी नसतातच। म्हणून तसे उपायाची आपण उपायाची चर्चा केलेली जास्त चांगली ध्यानाच्या वेळेला होतं, संत संगतीने होतं, श्रवणाने होतं, नामस्मरणाने होतं, तीर्थयात्रेच्या वेळेला अतिशय पवित्र अशा तीर्थाच्या ठिकाणी, पण हा वारंवार करण्याचा उपाय नाही। आळंदीला गेल्यावर होईल, पण रोज आळंदीला जायला लागलात तर मन बोथट होईल, शक्य आहे मन बोथट होईल, तो अनुभव रोज येणार नाही। अचानक फार उत्तम निसर्ग पाहिला तरी होईल, एकदम समुद्र पाहिला तरी स्तब्ध व्हाल, पण रोज नाही होणार। कुठूनही मन बुद्धी चित्त अंतःकरण आत यायला पाहिजे तर ते होईल, अचानक झालं तरी होईल, पण अचानक होणं याचा परत अनुभव घेता येत नाही ही अडचण आहे। जसं एखाद्या चांदण्याच्या रात्री पौर्णिमेच्या वेळेला आपल्या स्वतःच्या देखील सावल्या पडाव्यात, सगळ्या झाडांच्या वगैरे सावल्या पडलेल्या आहेत, अतिशय शांत आहे, निरव शांतता आहे, रस्ता उजळून निघालेला आहे, तुम्ही वाट चालत आहात आणि एका ठिकाणी तुम्हाला बसावं असं वाटलं, ती जागा किंचित उंचावरची आहे त्यामुळं सगळं तुम्हाला दिसत आहे, चांदण्यांच्या चांदण्यामध्ये चंद्राच्या प्रकाशात, आणि मन खूप प्रसन्न झालं। मनरहितता प्राप्त झाली, मन हरवूनच गेलं, हरपूनच गेलं, पण डोळे उघडे होते, डोळे उघडे होते पण मन नाही, अशी स्थिती झाली। तुम्हाला भ्रम निर्माण होतो की आपण पृथ्वी तलावर आहोत की स्वर्गात आहोत की परमात्म्याच्या राज्यात आहोत। तुमचा कितीतरी वेळ तसा गेला, तुम्ही भानावर आलात, अतिशय शांत झाला होता, अतिशय आनंद प्राप्त झालेला होता, परत चालत आपल्या घरी आलात। आणि या प्रसंगाची खूप ओढ निर्माण झाल्यामुळे परत तुम्ही नंतर कधीतरी वर्षा दोन वर्षांनी गेलात, त्याच ठिकाणी गेलात, तर परत तसं झालं नाही। जे अशास्त्रीय मार्गाने होतं ते परत परत व्हायला बांधील नसतं, शास्त्रीय मार्गाने होतं ते परत परत होतं, परत परत तसं होतं। म्हणून ध्यानाच्या वेळेला पुन्हा पुन्हा तसं होतं, नामस्मरण करताना परत परत तसं होतं, संतांकडे गेल्यावर परत परत तसं होतं। आपण जसे आहोत तसं मात्र हे आपल्याला फार कठीण, की इंद्रियांमधून विषय घालवणं मनाला स्मरण असल्यामुळं खूप अवघड असं वाटत राहत, पण संतांच्या संगतीनी साधनेनी म्हणजे नामानी ध्यानानी एक पवित्र जीवन सतत जगत असताना, संयम आणि निग्रह याचाही अभ्यास चालू असताना, रोज जेव्हा मन निवृत्त होत आहे, वृत्ती निवृत्त होते आहे आणि आत्म्याशी संलग्न होते आहे, त्याचा जबरदस्त ठसा तुमच्या अंगोपांगावर उमटतो कालांतराने। विषयांना देखील बोलवावं लागतं, तसा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत संपूर्ण विषय निवृत्त होणं हे अशक्य आहे, हेही समजून घ्या। काही गोष्टी तशाच आहेत, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काही प्रमाणात देह बुद्धीही राहतेच, कोणीही असला तरी। देहाची सुख दुःख, मनाची सुख दुःख, इंद्रियांची सुख दुःख, बुद्धीची सुख दुःख ही राहतात। स्वामीजी म्हणत असत की संपूर्ण जाणं ही फॅन्टसी आहे, संपूर्ण जाईलच असं नाही। भगवंतांनी हे सांगितलेलं आहे किंवा विनोबाही एका ठिकाणी म्हणतात की सांगितलेलं 100% आहे, तुमच्या अनुभवाचं जितकं होईल तितकं तुमचं जीवन धन्य होईल, मात्र तुमच्या अनुभवाला आणण्याचं तुमचं सामर्थ्य कदाचित 30% असेल, एखाद्याचं 50% असेल, एखाद्याचं 70% असेल, एखाद्याचं 80% असेल। तीच क्रमिक पुस्तकं 85-90 पानांची, 100-125 पानांची आणि फक्त 7 विषय वर्षभर दिलेला असतो अभ्यास करायला। शेवटी परीक्षा होते तेव्हा कोणाला 90% मार्क मिळतात, कोणाला 60% मार्क मिळतात, कोण जेमतेम पास होतो तर कोण नापासही होतो, हे जसं व्हावं तसं। कोणाला हे अधिक जमेल, कोणाला हे कमी जमेल, कोणाला हे त्याच्यापेक्षा कमी जमेल असं मात्र होणार। तुमच्या अभ्यासावर ते अवलंबून आहे, तुमच्या प्रकृतीवर ते अवलंबून आहे, तुमच्या सत्व रजतमावर ते अवलंबून आहे. मय्या सत्त मनाहा पार्थ योगम युंजन मदाश्रयाहा. भगवंतांच्या ठिकाणीच आसक्ती ठेवून भगवंतांचाच आश्रय ठेवून जो योग योगाचं आचरण करतो आपण तसा करायचा संकल्प रोज करू. आपल्याला माहितीये की आपलं मन काही प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात विषयांच्या ठिकाणी आसक्त आहे, तरी आपण म्हणू की मय्या सत्त मनाहा पार्थ. माझं मन आत्ता मी योगाला बसलेलं आहे त्यावेळेला तरी पूर्णपणाने भगवंतांच्या ठिकाणीच आसक्त आहे. निदान ध्यानाला बसलेला असताना, म्हणून हा दुसरा अध्याय आणि स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली तिथं, खरं म्हणजे भगवद्गीता संपलेली असताना. आणि प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, पण हे किती अवघड आहे हे अर्जुनाच्या प्रश्नांवरूनही भगवंतांना कळलं आणि भगवंतांनाही माहीत होत. म्हणून मग भगवंतांनी पाचव्या अध्यायाच्या अखेरीला स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः चैव अंतरे भ्रुवो. ध्यानाला बसलेला असताना तरी बाहेरचे स्पर्श बाहेर ठेव, ध्यानाला बसलेला असताना तेवढ्या वेळेला तरी वैराग्य भावना ठेव, अशी मग सुरुवात सांगितली. एकदम जर जमणं शक्य नसेल तर एका विशिष्ट वेळेला जमो. ध्यानाला बसलेला असताना तर संकल्प करता येईल की मी आता विषयांचं चिंतन करणार नाही, पैशाचं चिंतन करणार नाही, पत्नीचं पतीचं चिंतन करणार नाही, मुलांच्या बाबत काही विचार उठला तरी या क्षणाला या वेळेपुरता नाही, नंतर मी करेन. मी जर व्यवसाय करत असेल तर मी व्यवसायाचं चिंतन करणं आवश्यक आहे, पण नंतर विचार उठेल तर मी सांगेन की आत्ता नाही, मी साक्षी होईन. मला विचार करणं आवश्यक असेल तर मी करेन, पण आत्ता काय अडलंय असं म्हणून प्रत्येक विचाराला जो सोडून देतो साक्षी राहतो. स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश, आत्ता या क्षणाला तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी वैराग्याचे आधारे जिही विषय दवडूनी बाहेर आहे. हे जे वैराग्य आहे ते त्यावेळेला तरी, म्हणून ध्यानाला बसायच्या आधी, आत्ता मला कोणत्याही विषयाची आवश्यकता नाही, विषयांखेरीज देखील मी परिपूर्ण आहे, मी अपूर्ण नाही असं ध्यानाच्या वेळी तरी म्हणावं, असे उपाय मग पुढे भगवंतांनी सांगितलंय. जेव्हा हे जमत नाहीये, कठीण आहे असं भगवंतांच्या लक्षात आलं आणि ते लक्षात लगेच आलंच पुढचा तिसऱ्या अध्यायाचा प्रारंभ अर्जुनाच्या प्रश्नांनीच झाला. एकदा स्थिर बुद्धी सांगतोस अर्जुनानी प्रश्न विचारला, एकदा बुद्धी स्थिर करायला सांगतोस, एकदा कर्म करायला सांगतोस, असं काही भगवंतांनी एकदा हे एकदा ते असं सांगितलेलं नव्हतं. हा याचा अधिकारी नाही असं जेव्हा भगवंतांना समजलं तेव्हा मग अधिक थोडा थोडा वेळ कसं साधायचं हेही भगवंतांनी सांगितलं. त्यामुळे एकदम सगळं जमवण्याचा विचार नकाच करू, थोडं थोडं जमवायचा विचार आपण करू, त्यांनी देखील शेवट जमेल असं पुढे निरूपण मग भगवंतांना करायला लागलं. त्यामुळं मनोगत असणारे विषय ही सगळ्यांची प्रत्येकाची अडचण आहे. असं नाही की कोण प्रश्न विचारतो त्याची अडचण आहे, प्रत्येकाची अडचण आहे. आणि ही जी अडचण आहे तर या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी, आणि भगवंतांचेही स्पष्ट तसे शब्द आहेत की मनोगत असणाऱ्या कामना जेव्हा सोडतो आणि मनानी बुद्धीनी आणि इंद्रियांनी, ज्याला आपण आत्मा असं प्राथमिकता मी म्हणतो, तो मी जेव्हा शुद्ध आत्म्यामध्ये रमतो तुष्ट होऊन राहतो तेव्हा बुद्धी स्थिर होते असं तिथं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये खरं म्हणजे असा सगळा परमार्थ येतो. मनातून असणाऱ्या कामना घालून देण्यासाठी चिंतन हाही एक सुंदर उपाय आहे. विषयाचं चिंतन करतो तर आपल्याला जेव्हा समजतं अनाहूतपणाने होईल आपण काहीच करू शकत नाही. कधी विषयाचं चिंतन करायला सुरुवात झाली कळलंही नाही, पण जेव्हा समजेल तेव्हा तिथून मन काढून थोडं परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन, गुरुवाक्याचं चिंतन असं मुद्दामून करावं. सुरुवातीला बलात्काराने करावं, बळजबरीने करावं, नंतर तो चित्ताचा मनाचा अंतःकरणाचा ओळखीचा भाग होऊन जाईल. मग मन देखील सहकार्य करेल. पण मन हे वारंवार विषयांकडे ओढ घेतं हे जे म्हटलेलं आहे ते नंतर जितकं शक्य तितकं निवृत्त करणं आणि परम दृष्ट्वा ज्या वेळेला मात्र तुम्ही समाधी मग्न होता, खोल ध्यानात जाता, तेव्हा मात्र परम दृष्ट्वा तेव्हा मात्र विषयांचा किंचितही रस राहिलेला नसतो, त्यात पूर्ण गेलेला असतो. मला असं वाटतं की आपण अभ्यास हा करतोच आहोत, अशा प्रकारच्या प्रश्नांनी उलट प्रेरणा मिळते अभ्यासाला आपल्या. तर साधकांनी यासाठी कसे प्रयत्न करावे, तर या प्रकाराने आपण प्रयत्न करू सगळे. तुमच्यामध्ये मी देखील आहे, मला तुम्ही असा अप्रतिम समजू नका, मीही प्रयत्नशीलच आहे. आपण सर्वजण अशा प्रकारे प्रयत्न करू शकतो असं एकमेकांना स्मरण या निमित्ताने आपण करून देऊ. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू.